आजचे दैनिक सुभक्ती परबोध 5 ऑगस्ट. यावेला परिभाषित करणाऱ्या 10 गोष्टी. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव व इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. निर्गम 3:15. इंग्रजी बायबलमध्ये देवाचे हिब्रूमधील नाव जवळजवळ नेहमीच लॉर्ड असे भाषांतरित केले जाते, पण हिब्रूचा उच्चार यावे असा आहे आणि त्याचे मूळ मी आहे ही अभिव्यक्ती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण यहोवा किंवा यावे हा शब्द ऐकतो किंवा इंग्रजी बायबलमध्ये जेव्हा जेव्हा आपण लॉर्ड हा शब्द पाहतो, त्या प्रत्येक वेळी आपण हे लक्षात ठेवावे, हे एक विशेष नाम आहे, जसे की पेत्रस किंवा योहान. जो मी आहे या अभिव्यक्तीपासून बनलेला आहे आणि हे विशेष नाम प्रत्येक वेळी आपल्याला याची आठवण करून देते की देव हाच अंतिम व परम आहे. मी आहे हे विशेष नाम देवाविषयी किमान 10 गोष्टींची अभिव्यक्ती करते. 1, त्याला कधीही प्रारंभ नव्हता. जवळजवळ सर्वच मुले आपल्या आईवडिलांना हा प्रश्न विचारतात, देवाला कोणी बनवले, आणि प्रत्येक सुजाण आईवडील उत्तर देतात, देवाला कोणीही बनवले नाही. देव फक्त आहे, तो सर्वदा होता, त्याचा कधीही आरंभ झाला नव्हता. 2, देवाचा कधीही अंत होणार नाही. त्याला जर आरंभ नव्हता तर त्याला अंत देखील नसणार, कारण तो देव आहे. 3, देव हे अद्वितीय वास्तव आहे. त्याच्या बरोबरीचा दुसरा असा वास्तव कोणी नाही. त्याच्या बाहेर कोणतेही वास्तव अस्तित्वात नाही जोपर्यंत तो स्वतः ते अस्तित्वात आणू इच्छित नाही व त्याची निर्मिती करीत नाही. सनातन काळापासून तोच आहे. अंतरिक्ष नव्हते, विश्व नव्हते, शून्यता नव्हती, फक्त देव. 4, देव पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याला अस्तित्वात आणण्यासाठी किंवा त्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याला सल्लामसलत देण्यासाठी किंवा तो जो आहे असे त्याला बनवण्यासाठी तो कशावरही अवलंबून नाही. 5, जे काही देव नाही ते सर्व पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. संपूर्ण विश्व हे पूर्णपणे निर्माण केलेले असून दुय्यम दर्जाचे अस्तित्व आहे. ते देवाने अस्तित्वात आणले व आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ते क्षणोक्षणी देवाच्या निर्णयावर अवलंबून राहते. 6, देवाबरोबर जर तुलना केली तर संपूर्ण विश्व हे काहीच नाही. ज्याप्रमाणे सावली ही वस्तूमुळे अस्तित्वात येते, त्याप्रमाणे प्रत्येक संभाव्य व अवलंबून असलेले वास्तव हे परम व स्वतंत्र वास्तवामुळे अस्तित्वात येते. ज्याप्रमाणे प्रतिध्वनी ही गडगडाटामुळे आहे, अगदी त्याप्रमाणे जगात आणि आकाशगंगामध्ये जे काही आहे व जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो ते सर्व देवाच्या तुलनेत काहीच नाही. 7, देव स्थिर आहे. तो काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहे. त्याचा विकास होत नाही, तो पुढे वाढत जाऊन वेगळं काही बनत नाही. तो जो आहे तो आहे. 8, देव सत्य आणि चांगुलपणा आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मानक व परिभाषक आहे. असे कोणतेही कायद्याचे पुस्तक नाही जे वाचून तो योग्य काय आहे हे जाणून घेतो. सत्याची स्थापना करण्यासाठी त्याचकडे कोणतीही गुरुकिल्ली नाही. उत्तम काय होईल किंवा योग्य काय होईल हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे कोणतीही समिती नाही. काय बरोबर आहे, काय सत्य आहे, काय सुंदर आहे हे सर्व तो स्वतः ठरवतो आणि तोच त्या सर्वांचा परिभाषक आहे. 9, देवाच्या इच्छेत जे येते तेच तो करतो आणि ते नेहमीच बरोबर, नेहमीच सुंदर व नेहमी सत्यनुरूप असते. त्याच्या बाहेर असलेली सर्व वास्तविकता त्याने तयार केली आणि घडवली आणि परम व अंतिम सत्य म्हणून तोच त्यावर सार्वभौम आहे. म्हणून तो आपल्या सुइच्छेच्या संकल्पानुसार नसलेली कोणतीही गोष्ट अस्तित्वात आणण्याच्या प्रत्येक बंधनापासून पूर्णपणे मुक्त आहे. 10, देव हा विश्वातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मौल्यवान सत्य आणि व्यक्ती आहे. तो इतर सर्व वास्तविकतेच्या तुलनेत आपल्या स्वारस्य आणि केंद्र आणि प्रशंसा आणि आनंद यांस अधिक पात्र आहे, संपूर्ण विश्वाच्या तुलनेत देखील.